आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशासाठी अत्यंत कठीण काळ असतानाही नव्या सामाजिक चळवळींनी राष्ट्रीय चेतना जागृत ठेवली. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये 33,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. देशभरात आज ईद उल फित्रचा उत्साह. पवित्र रमजान महिन्याची सांगता आज होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये 33,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. छत्तीसगडमध्ये 50 माओवाद्यांची पोलिसांसमोर शरणागती. आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत. आता सविस्तर बातम्या. देशासाठी अत्यंत कठीण काळ असतानाही इथल्या नव्या सामाजिक चळवळींनी राष्ट्रीय चेतना जागृत ठेवली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. माधव नेत्रालयानं देखील या कार्यात योगदान देत गेल्या 3 दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचं कार्य केलं, असं मोदी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृती आणि राष्ट्राच्या चेतनेला सातत्यानं ऊर्जा देणारा, भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट असल्याचं सांगताना, ज्याप्रमाणे संतांनी समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम केलं, त्याचप्रमाणे डॉ हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनीही समाजाला ऊर्जा दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील मोहभट्टा इथं वीज, रस्ते, रेल्वे, तेल, वायू, शिक्षण आणि गृहनिर्माण या क्षेत्रांशी संबंधित 33,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात कायमस्वरूपी शांततेचे एक नवे पर्व सुरू होत असल्याचं सांगताना, राज्यातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्य आणि इतर सुविधांसह रस्ते, वीज आणि मोबाईल सेवा याबरोबरच नक्षलग्रस्त भागात अनेक शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 3 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशासाठी पंतप्रधानांनी घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. देशभरात आज ईद उल फित्रचा उत्साह आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता ईदच्या दिवशी होते. रमजान ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त दिल्लीत जामा मशीद, फतेहपुरी मस्जिद आणि शाही ईदगाह इथं नमाज अदा केली जाणार आहे. हा सण बंधुता, सहकार्य आणि करुणेच्या भावनेला बळकटी देतो, असं सांगताना राष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की हा सण सर्वांना शांती, प्रगती आणि आनंद देईल. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की ईद सांस्कृतिक विविधतेतून मिळालेल्या शक्तीमधून एकत्र बांधून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मूल्यांशी पुन्हा वचनबद्ध होण्यास हा सण प्रेरित करेल. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या 50 माओवाद्यांनी काल पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यात प्रत्येकी 68 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 14 नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकाच वेळी 50 माओवाद्यांनी शरणागती पत्करल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. शस्त्र खाली ठेवून हिंसाचाराचा मार्ग सोडतील, त्यांचं सर्वांगीण पुनर्वसन करण्याचं सरकारचं धोरण असून पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत देशातील नक्षलवाद्यांचं समूळ उच्चाटन करण्याचं सरकार लक्ष असल्याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला. सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित होऊन या नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. शरणागती पत्करलेल्या प्रत्येकाला राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार 25,000 तात्काळ मदत यावेळी देण्यात आली. बस्तर सारख्या दुर्गम भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असून जे माओवादी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होतील त्यांचं सरकार सर्वार्थाने पुनर्वसन करायला तयार असल्याचं मुख्यमंत्री विष्णू देवसाई यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारने दिब्रुगढ जिल्ह्यात 31 मार्च 2025 नंतर सशस्त्र दलाच्या विशेष अधिकार कायद्याची मुदत न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दिब्रुगढ जिल्ह्यात अशांत क्षेत्र हा दर्जा वाढवण्याची आवश्यकता नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. तथापि राज्य सरकारनं तिनसुकिया, चराईदेव आणि शिवसागर या 3 जिल्ह्यांमध्ये अफस्फा अंतर्गत अशांत क्षेत्र दर्जा आणखी 6 महिन्यांसाठी सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे. दरम्यान गृह मंत्रालयानं मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागांमध्ये अफस्पाची मुदत उद्यापासून आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. काल नागालँडमधील 8 जिल्हे आणि 21 पोलीस ठाण्यांमध्ये हा कायदा आणखी 6 महिन्यांसाठी वाढवला आहे. दिमापूर, न्यूलँड, चुमोकेदिमा, मोन आणि किफिरे यांना अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं अधिसूचनेत म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांमध्ये आणि 3 पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात देखील याची मुदत वाढवण्यात आली असून उद्यापासून 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्राशिवाय संपूर्ण मणिपूरमध्ये अफस्पा वाढवण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती आज संध्याकाळी शहरात पोहोचतील. उद्या मुंबईत होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. म्यानमाचा भूकंप हा उच्चस्तरीय आणीबाणीचा विषय असून पुढील 30 दिवसात जीव वाचवण्यासाठी आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना तातडीने 8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. शुक्रवारी मध्य म्यानमाच्या मंडाले शहराजवळ 7.7 रिक्टर तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. या भूकंपामुळे म्यानमामध्ये 1700 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि थायलंडमध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणने त्यांच्या अणुकार्यक्रमावर सहमती दर्शवली नाही तर त्यांना लष्करी परिणामांसह अतिरिक्त कर द्यावा लागेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एनबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिका आणि इराणचे अधिकारी यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इराण आणि इतर प्रमुख देशांमधील 2015च्या करारातून अमेरिकेला वगळलं होतं, ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या बदल्यात तेहरानच्या वादग्रस्त अणुकार्यांवर कठोर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. इराणने युरेनियम समृद्धीकरणाच्या मर्यादा ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर पुन्हा व्यापक निर्बंध लादले आहेत. पाश्चात्य देशांचा आरोप आहे की इराण त्यांच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाशी विसंगत असलेल्या समृद्ध युरेनियमचा वापर करून अण्वस्त्र क्षमता विकसित करत आहे, तर दुसरीकडे हा अणुकार्यक्रम केवळ ऊर्जेच्या उद्देशानं राबवत असल्याचं इराणने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल पुतीन यांच्यावर टीका केली. रशिया युद्धबंदीला सहमत झाला नाही तर ते रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50% शुल्क लादतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसंच युद्ध सुरू राहिल्यास अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या रशियन तेल आणि इतर वस्तूंवर 25% शुल्क लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कॅनडातील ओंटारियोमध्ये बर्फवृष्टीमुळे 3 लाखांहून अधिक लोकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कॅनडा सरकारच्या पर्यावरण विभागाने ओटावा, क्युबेक आणि ओंटारियोच्या काही भागात पाऊस आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. उद्यापासून वीज पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. वादळामुळे ओंटारियोमधील ओरेलिया शहरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. भारतात परत पाठवण्यात आलेल्या एका पीडितेची अमेरिकेत बेकायदेशीर तस्करी केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं काल एक गगनदीप सिंग याला अटक केली आहे. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पीडितेची तस्करी करण्यात आली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीला बेकायदेशीर स्थलांतर प्रक्रियेसाठी अंदाजे 45 लाख रुपये दिले होते. जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाईल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्य पदकं पटकावली. दिनेशने 125 किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या झिया मोहम्मद सपारोहला 90 कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने 10 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी आणि 24 चेंडू राखून विजय मिळवला, तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईत वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 4 दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान संस्थेनं 1 ते 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, केरळ, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगण आणि कर्नाटक इथंही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशासाठी अत्यंत कठीण काळ असतानाही नव्या सामाजिक चळवळींनी राष्ट्रीय चेतना जागृत ठेवली. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये 33,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. देशभरात आज ईद उल फित्रचा उत्साह, पवित्र रमजान महिन्याची सांगता आज होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये 33,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. छत्तीसगडमध्ये 50 माओवाद्यांची पोलिसांसमोर शरणागती. आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.